ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 12. जय जय शुद्धे उदार प्रसिद्धे अनव्रत आनंदे वर्षतीये. तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. गुरुकृपा दृष्टी माते तुझा जय जयकार असो. विषय व्याळे मिठी दिधली या नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषयरूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते ती काही केले जात नाही. हे गुरुकृपा दृष्टी, तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषयापासून सुटका होते. तरी कवनाते तापू पोळी कैसे निवोशो कुजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू. प्रसन्नता रूप पाण्याच्या लाटांची जर तुला भरती येईल तर संसाराच्या त्रासाचे म्हणजे अध्यात्मादी त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेत कसा बरे चालू शकेल. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूप सिद्धीची प्राप्ती होण्याची हुस तू पुरवतेस. ती कशी पुरवतेस ते पुढे स्पष्ट करतात. आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी परिये देसी निजे. आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवतेस व त्यांना झोप येण्याकरता हृदयाकाश रूपी पाळण्यात घालून झोके देतेस. प्रत्येक ज्योतीची वो वाळणी करीसी मन पवनांची खेळणी आत्मसुखाची बाललेणी लेववीसी. आत्मप्रकाशरूप ज्योतीने साधकरूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे रूपी खेळणी त्यांच्या हातात देतेस व स्वरूपानंदाचे लहान मुलांना घालावयाचे दागिने साधकरूपी बालकाच्या अंगावर घालतेस. सतरावीचे स्तन्य देसी अनाहताचा हल्ल रोगासी समाधी बोधे निजविसी बुझावुनी. सतरावी जीवन कला रूपी व्योमचक्रातील चंद्रामृत रूपी दूध देतेस आणि अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवतेस म्हणजे स्थिर करतेस. म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पाऊली या कारणे मी साऊली न संडी तुझी. म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. अबो सद्गुरूची एक कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. हे सद्गुरूचे कृपादृष्टी, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता म्हणजे ब्रह्मदेवच बनतो. म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. एवढ्या करता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई तू मला हा ग्रंथ सांगायला आज्ञा दे. नवरसा भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. शांत अद्भुत आदी नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती आलेले राहतील असे कर व परमार्थ निरूपणास शोभतील अशा योग्य अलंकार रूपी रत्नांची माझे निरूपण हे खाणच होऊन राहील असे कर. हे माऊली, माझ्या या व्याख्यानात गीतेतील मतलबाचे मोठे मोठे पर्वत तयार होतील असे कर. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयची अक्षोणी विवेक वेलीची लावणी हो देई सैंघ. मराठी भाषा रूपी पृथ्वीमध्ये अलंकार रूपी सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मनात्म विचार रूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे. संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर. प्रश्नोत्तर चर्चारूपी फळांचे बार असलेले सिद्धांताचे दाट व विस्तीर्ण बगीचे तयार कर असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुंना म्हणतात. पाखांडांचे दरकुटे मोडी वाघवाद अव्हाटे उतरकाची दुष्टे सावजे फेडी। माझ्या देशी भाषारूप पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुंना म्हणतात। नास्तिकपणारूपी दर्या व वितंडवाद रूपी आडवाटा नाहीशा कर आणि कुतर्क रूपी दुष्ट जनावरे हाकून दे। श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करी वो सरिते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची। श्री कृष्ण गुणाच्या वर्णनात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव। मराठीयेच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दे या जग। या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे हो दे। तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांघुरवशील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मिन माये। हे श्री गुरुरूपी माते, जर तू आपल्या प्रेमरूपी पदराने मला पांघरून घालशील तर आत्ताच मी हे सर्व उत्पन्न करीन। इये विनवणीये साठी अवलौकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु। या ज्ञानेश्वर महाराजांच्या विनवणी बरोबर गुरुंनी त्यास कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, गीतार्थ करावयास लाग, फार बोलू नको। तेथ जी जी महाप्रसादू म्हणोनी साविया जाला स्वानंदू आता निरोपीन प्रबंधू अवधान दिजे। असे गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना तात्काळ आनंद झाला व ते म्हणाले, महाराज आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो, तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन, आपण लक्ष देण्याची कृपा करावी। श्लोक पहिला। अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्तवां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योग वित्तमाः। अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, तर त्या दोन प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? तरी सकळ वीराधिराजू जो सोमवंशी विषयध्वजू बोलता जाहला आत्मजू पांडू नृपाचा। तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व सोमवंशाच्या म्हणजे चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पांडू राजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला। कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे। मग अर्जुन म्हणाला, ऐकले महाराज, आपण मला विश्वरूप दाखवले तेव्हा ते विश्वरूप अपूर्व म्हणून माझे चित्त भ्याले। आणि ये कृष्ण मूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते। आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचा आश्रय केला। तो सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस असे देवानी म्हणजे आपण मला बजावले। तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे। तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी संशय नाही, भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते। या दोन्ही जीवाट तू ते पावा वया वैकुंठ व्यक्ता व्यक्त दारवंठ रिगिजे येथ। हे वैकुंठ, व्यक्त व अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या उंबऱ्यात सोडणारे म्हणजे निखालस तुला प्राप्त करून देणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत। पैजे वानिशा तुका तेची वेगळी या वाला एका म्हणून एक देशी या व्यापका सरीसा पाडू। परंतु जो कस शंभर भर सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखीच आहे। अमृताच्या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी तेची दे अमृत लहरी चुडी घेतली। अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील एक चुळकाभर अमृत प्याले असता प्राप्त होते. त्याप्रमाणे व्यक्तरूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहे. हे कीर माझ्या चित्ती प्रतिती आथी जी निरुती परिपुसणे योगपती ते याची लागे. महाराज, माझ्या चित्तात हाच म्हणजे व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकच आहेत खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारायचे ते एवढ्या करता की जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचची की कवतिक हे जाणावया. हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केली ते तुमचे प्रतिपालन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो क्षणभर तुम्ही केलेला विनोद आहे हे नीट समजून यावे म्हणून मी आपल्याला हा खुलासा विचारित आहे. तरी तुझ लागी कर्म तुची जयाचे परम भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. तरी जे भक्त तुझ्या प्राप्ती करता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिलेले आहेत इत्यादी सर्वी परी जे भक्त तू ते हरी बांधोनिया जिव्हारी उपासिती. हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी येसी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हे जे वस्तू. आणि जी वस्तू ओंकारा पलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तू कशाही सारखी नाही ते अक्षरजी अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञानी जे. ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तू दाखवता येण्याजोगी नाही व ती देशाने मर्यादित नाही अशी आहे. अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. तया आणि जी भक्त येर येरा माझी अनंत कवणे योगु तत्वता जाणीतला सांग. महाराज, असे ते वर सांगितलेले योगी व भक्त या दोहोंपैकी कोणी एकाने हे अनंत खरोखर योग जाणला सांगा बरे. इया किरीटीची या बोला तो जगद बंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जाणसी करू. या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगदबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. श्लोक दुसरा. श्री भगवान उवाच मय्या वेश्य मनो ये माम नित्य युक्ता उपासते श्रद्धया परयो पेतास्ते मे युक्तत मामता. श्री कृष्ण म्हणाले, माझे ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होत्साते अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी आहेत असे मी समजतो. तरी अस्तु गिरीचा उपकंठी रिगाली या रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती. तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबा मागून जशी किरणे जातात वर्षा काळी सरित जैसी चढो लागे पांडुसुत तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. अर्जुना, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढू लागते त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे मजविषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते. परी ठाकिली ही सागरू जैसा मागिल ही यावा अनिवारू तिये गंगेची ये ऐसा परिभरू प्रेम भावा. परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार लोट येत राहतो त्या गंगेच्या सारखे ज्याच्या प्रेमभावाला आधिक्य असते तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित जे राती दिवो न म्हणत उपासिती. तसेच रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृढ अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात. या परी जे भक्त आपण प्रेम ज देत तेची मी योगयुक्त परममानी। याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो। श्लोक तिसरा। येत्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम। तथापि जे अक्षर अनिर्देश्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत्य अविकारी अचल ध्रुव आणि येरते ही पांडवा जे आरूढो निसोहम भावा झोंबती निरवयवा अक्षरासी। आणि अर्जुना, याशिवाय दुसरे म्हणजे निर्गुणाचे उपासक जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना करून अवयव रहित व अविनाश अशा ब्रह्माला धरावयास पाहतात। मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया कीर जोगे काही होईल। ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करत नाही ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल का। परिध्यानाही कुवाडे म्हणून एकेठाई न सापडे व्यक्तीसी माझी वडे कवणेही नोहे। परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळेच व कोणत्याही आकारात ते येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे। जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे जे पाऊनी चिंतवणे इंपुटी जाहले। जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने व सर्व काली असते ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरता गेले असता ते चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते। जे होय ना नो हे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाये उपजतीची ना। जी वस्तू उत्पन्न होत नसून नाशही पावत नाही व जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही व जी वस्तू अशी असल्यामुळे तिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत। ते चळे ना ढळे सरे ना मैळे ते आपुले नि बळे आंगविले जिही। जे चळत नाही व हलत नाही जे संपत नाही व मळत नाही ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे।
श्लोक चौथा।
संयम्येद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवंती मामेव सर्वभूत हि ते रता। अशा ब्रह्माची इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्व भूतांचे हित त्यामध्ये रत असणारे असे लोक उपासना करतात ते देखील माझ्याप्रतच येतात। पै वैराग्य महापावके जाळूनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली। ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्य जाळून त्या योगाने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून धरली। मग संयमाची धाटी सुनी मुरडली उफराटी इंद्रिये कोंडिली कपाटी हृदयाच्या। मग इंद्रियास निग्रहाच्या पाशात घालून उलटे फिरवले म्हणजे अंतर्मुख केले व अशा तऱ्हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले। अपानीची या कवाडा लावोनी आसान मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा हुडा पन्नासीला। हे सुजन अर्जुना, गुदनवाला आसन मुद्रा लावून मूळ बंधाचा किल्ला तयार केला। आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे। आशांचे संबंध तोडून टाकले भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला। वज्राग्नीच्या ज्वाळी करुणी अपान धातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पूजिली यंत्रे। वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरूप धातूंची होळी करून रोगरूपी मुणक्यांनी प्राणायाम रूपी तोफा पूजल्या। मग कुंडलिनीचा टेंभा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी। मग कुंडलिनीची मशाल आधार चक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंत मार्ग समजला। नवद्वारांच्या चौचकी बाणुनी संयतीची आडवंकी उघडली खिडकी ककारांतीची। शरीरातील नवही द्वारांच्या कवाडावर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे नि मुंडे दिधली बळी. प्राणशक्ती रूपी चामुंडा देवीला संकल्प रूपी मेंढे मारून ते व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. चंद्र सूर्या बुझावणी करुणी अनाहाताची सुडावणी सतरावीचे पाणी जिंतिले वेगे. इडा व पिंगळा नाड्यांचा सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दांचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले. मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रीचे. मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररूप दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले. वरी मकरात सोपन ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी. व शिवाय आज्ञाचक्र रूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार त्या मकार रूप जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्याकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. ऐसे न जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आंगविता ती निरवधी योग दुर्गे. अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते सोहम सिद्धी म्हणजे मी ब्रह्म आहे अशी भावना काबीज करण्याकरता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. आपुली या साटो वाटी शून्य घेती उठा उठी तेही मातेची किरीटी पावती गा. आपल्याला मोबदल्यात देऊन त्वरित शून्य म्हणजे निराकार ब्रह्म घेतात तेही अर्जुन मलाच पावतात. वाचुनी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. त्यात करणाऱ्याला अधिक काही मिळत असेल तर जास्त श्रम मात्र त्याच्या पदरात पडतात, दुसरे काही नाही. श्लोक पाचवा. क्लेशोधिकतर असते श्याम अव्यक्ता असक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत भीर वाप्यते. अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असत, कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. जिही सकळ भूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरली या आसक्ती भक्ती वीण. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच असे जे ब्रह्म त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योगाने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे आणि रुद्धी सिद्धींची द्वंद्वे पडोनी ठाती. त्यास म्हणजे त्या योग्यांना इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करीत असून म्हणजे इंद्रपदादी स्थाने आपणास प्राप्त व्हावी अशी घातक इच्छा त्यांना उत्पन्न होऊन वृद्धीसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योग्याच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. कामक्रोधांचे विलग उठावती अनेग आणि शून्येसी अंग झुंजवावे की. कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबर शरीर लढवावे लागते. ताहाने ताहानची पियावी भुकेली या भूकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा. ताहाने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वावानी वारा मोजावा. उन्निद्रेयाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडासी साजणे चाळावे गा. जेथे जगणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडाबरोबर बोलणे हेच मित्राबरोबर बोलणे होय. शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीची या असावे घरातू. थंडीच नसावी, ऊनच पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू नीच नवा भातारे वीण करावा तो हा योग. अर्जुना फार काय सांगावे, हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करणे आहे म्हणजे सती जाणे आहे. एथ स्वामींचे काज न बापिके व्याज परी मरणेसी झुंज नीच नवे।
हा योग करण्याच्या कामात नवऱ्याचे म्हणजे नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो तसे नवरा मिळण्याचे काम नाही। अथवा काही कुलाचारानिमित्त योगासारखे कष्ट सोसावे असे कुलाचाराचे निमित्तही नाही, परंतु मरणाबरोबर नित्य नवी लढाई आहे।
ऐसे मृत्यू हुनी तिख का घोटे कढत विख डोंगर गिळित मुख न फाटे काई।
याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे, अथवा कढत विष पिववेल काय, डोंगर गिळताना मुख फाटणार नाही का।
म्हणून योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला।
म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला।
पाहे पालो हाचे चणे जे बोचरिया पडती खाणे तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो।
असे पहा की जेव्हा बोचऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणाशी त्याचा वियोग म्हणावा।
म्हणून समुद्र बाही तरणे आथी के ही का गगना माझी पायी खोली जतू असे।
म्हणून बाहूनी समुद्र तरून जाणे हे कोठे शक्य आहे का, अथवा आकाशात पायाने चालणे शक्य होते का।
वळघली अरणाची थाटी अंगीन लागता काठी सूर्याची पाऊटी का होय गा।
युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून म्हणजे सूर्यमंडळाचा भेद करून जाता येईल का।
या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्त गती।
म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची अव्यक्ताच्या म्हणजे निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही।
ऐसा ही जरी दिवसा बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती।
असे असूनही जर ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील तर ते दुःखाला प्राप्त होतील।
म्हणून येर ते पार्थ नैनतीची हे व्यथा जे का भक्ती पंथ वोटंगले।
म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्ती मार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत।